नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलावेल्यान मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीतल्यान देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हे 111 भाग आसतलो. तशेंच मोदी हांणी सेगीत तिसरे खेपे प्रधानमंत्री पदाचो कारभार हातात घेतल्या उपरांत तांची ही पयलीच कार्यावळ आसतली. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर एआयआर न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एअर मोबाईल एपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशिक भाषांनी लेगीत ही कार्यावळ प्रसारित करतले. स्वयंपूर्ण गोय मोहिमेत आता करियर मार्गदर्शनाचो सुद्धा आसपाव जातलो. स्वयंपूर्ण गोय मोहिमेअंतर्गत आयज जावपी वेबिनाराक 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांक व्हर्च्युअल पद्दतीन करियराचे मार्गदर्शन जातले. शिक्षण संचालक शैलेश जेंगडे हांणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिल्या. स्वयंपूर्ण गोय मोहिमेत काय दिसा पयली शिक्षणाचेर वेबिनार जाल्लो. आयज करियर मार्गदर्शनाचेर मार्गदर्शन जातले. आयज सकाळी 10:30 वरांचेर हो वेबिनार सुरू जातलो. 11वी आणि 12वीचे 30,000 विद्यार्थी वेबिनारात वांटेकार जातले. करियर मार्गदर्शनासयत शिष्यवृत्ती आणि शिक्षणिक येवजणेची माहिती विद्यार्थ्यांमेरेन पावोवपाचो यत्न वेबिनारात जातलो. उच्च शिक्षण संचालनालयाचे अधिकारी डॉ महादेव गावस, आदिवासी खात्यातले अधिकारी अभिजीत जांभळे हे वेबिनारात मार्गदर्शन करतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि हेर मंत्री लेगीत वेबिनारात वांटेकार घेवपाचे आसा. राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए कडल्यान रद्द केल्ल्या आणि फुडे धुकलेल्या परीक्षांच्यो 9 तारखो जाहीर झाल्यात. काल जारी केल्ले अधिसूचनेत एनटीएन यूजीसी नेट जून 2024 वर्षाची परीक्षा आता 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळात जातली असे सांगला. संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट जून 2024 परीक्षा जी फुडे धुकलेली ती लेगीत आता 25 ते 27 जुलै मेरेन जातली. 4 वर्षांच्या शिक्षक शिक्षण कार्यावळीत प्रवेशाखातीर राष्ट्रीय सामान्य प्रवेश चाचणी जी फुडे धुकलेली ती आता 10 जुलैक जातली. तशेंच अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परिक्षा 2024 फुडल्या म्हयन्याच्या 6 तारखेक जातली अशे एनटीएन सांगला. अधिक माहिती खातीर विद्यार्थ्यांनी तांच्या अधिकृत संकेतथळार भेट दिवची अशे कळीत केला. दिसान दीस गोयात अपघातांचो आंकडो वाढत असा. दिसाक 8 अपघात जातात आणि सरासरी 22 वरात 1 लाख अपघाती मरण येता. दरवर्षा जावपी अपघातातले 25% अपघात रस्त्यावयल्या गोरवांक लागून जातात. सरकारी येवजणेखाला विकती घेतिल्ली गोरवां रस्त्यार भोंवतना दिसत जाल्यार शेतकारांक सरकारी येवजणेचो लाव दिवचे नात अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. ते काल फोंड्या नगरपालिकेच्या गोशाळा प्रकल्पाचे उक्तावण करतकच उलयताले. या गोशाळेक फुकट जमीन दिवपी भवानी पाटील हांची तांणी तोखणाय केली. गोशाळे सारख्या सामाजिक प्रकल्पाक जमीन दिवप म्हळ्यार खरीच तोखणायेची गजाल अशे तांणी सांगला. रस्त्यावेली गोरवां उणी जायत जाल्यार रस्तो अपघात उणे जातले असो हावेस तांणी उक्तायलो. स्ट्रे कॅटल मॅनेजमेंट येवजणेखाला फोंडा पालिका मंडळान गोशाळेचे बांधकाम पुराय केले. गोशाळा प्रकल्पावरवी रस्त्यावेली गोरवां उणी जावची अशी आस्त असा अशे मुखेलमंत्र्यांनी सांगला. ह्या कार्यावळीक मंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकार, फोंडा नगरपालिकेचे अध्यक्ष रितेश नाईक आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. मुरगाव पालिका वाठारा भितर आशिल्ल्या कायदेशीर आणि बेकायदेशीर करांचे एमआय पद्धतीन सर्वेक्षण करतले अशी माहिती नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिल्या. मुरगाव पालिका वाठारात वट्ट 33,000 घरांची नोंद असा. तातूंत काय घर धनयांनी बेकायदेशीर अतिक्रमण केला पूण त्याची नोंद ना जाल्यार काय घरांची नोंदच जाल्ली ना. भारतीय नौदळ, गोवा शिपयार्ड, एमपीए हांच्यो जायत्यो बिल्डींगी आणि फ्लॅट असतात पण ते पालिकेक वर्सुकी घरपट्टी दिनात. सरकारान नियुक्त केल्ल्या खासगी संस्थेच्या आधारान एमआय पद्धतीन सर्वे करतकच प्रत्येक आस्थापनाची नोंद पालिकेकडेन उरतली. तेचबरोबर पालिकेच्या येणावळीतही वाढ जातली असे बोरकार हांणी सांगला. गावडोंगरी पंचायत आणि काणकोणच्या हेर सुवातांचेर मिळून डेंग्यूचे 70 दुयेंती सापडल्यात. डेंग्यूच्या दुयेंतीमध्ये वाढ झाल्यान हो चिंतेचो विषय असा. हे विषयी काणकोणचे भलायकी निरीक्षक प्रणय नायक हांणी दिल्ले माहितीप्रमाण काणकोण सामाजिक हॉस्पिटला वतीन दिसाक 30 जणांचो पंगड तयार करून लोकांच्या घरा लागसारचे व्हाळ टाकयो नितळ करपाचे काम सुरू असा. डेंग्यूचे नियंत्रण हाडपाचे नजरेन ह्या कर्मचाऱ्यांक सध्याही कामां दिल्यात. मात थळाव्या नागरिकांकडल्यान सहकार्याची गरज असा. गावच्या नागरिकांनी सहकार्य केल्यार गाव नितळ दवरपाक आनी डेंग्यूचेर नियंत्रण दवरपाक सोपे जातले अशें तांणी सांगले. क्रिकेटांत आयज सांजे बार्बाडोसांत जावपी दादल्यांच्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनलींत भारत दक्षिण आफ्रिके आड खेळटलो. भारतीय वेळे प्रमाण सांजे 8 वरांचेर ही मॅच सुरू जातली. भारतान सेमीफायनलींत इंग्लंडाक 68 धावडांनी हारून रोहित शर्मा हांच्या फुडारपणाखाला ही सुवात मेळयल्या, जाल्यार दक्षिण आफ्रिकेन अफगाणिस्तानाक हारून फायनलींत पावल घाला. तशेंच भारताचे मुखेल प्रशिक्षक म्हूण राहुल द्रविड हांची ही निमाणी मॅच आसतली. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.